कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यं दैवमाह्निकम् कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यं दैवमाह्निकम् उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुड़ध्वज उत्तिष्ठ कमला कांता त्रैलोक्यं मंगलं कुरु उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुड़ध्वज उत्तिष्ठ कमला कांता त्रैलोक्यं मंगलं कुरु मातः समस्त जगतां दुखैट भारे वक्षो विहारिणि मनोहर दिव्य मूर्ते श्री स्वामी निश्रित जन प्रिय दानशी श्री वेंकटेश दैते तव सुप्रभातम् मातः समस्त जगतां मधुकैट भारे वक्षो विहारिणि मनोहर दिव्य मूर्ते श्री स्वामी निश्रित जन प्रिय दानशीले श्री वेंकटेश दैते तव सुप्रभातम् तव सुप्रभातमरविंद लोचने भवतु प्रसन्न मुखचंद्रमंडले विधिशंकरेन्द्र वनिताभिरर्चिते वृषशैलनाथ दैते दयानिधे अत्र्यादि सप्तऋषयस्य मुपास्य संध्याम् आकाश सिंधु कमलानि मनोहराणि आदाय पादयुगमर्चयितुं प्रपन्नाः शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् पञ्चाननाब्जभवषण्मुखवासवाद्याः त्रैविक्रमादिचरितं विबुधास्तु वन्ति भाषापतिं पठति वासरशुद्धिमारात् शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् ईषत् प्रफुल्ल सरसीरुहनारिकेळपूगद्रुमादिसु मनोहर पालिकानाम् आवाति मन्दमनिलसह दिव्यगन्धैः शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् उन्मील्य नेत्रयुगमत्तम पञ्जरस्थाः पात्रावशिष्ट कदली फलपायसानि भुक्त्वा सलीलमथ केळि शुकाः पठन्ति शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् तंत्री प्रकर्ष मधुरस्वनया विपंच्या गायत्यनंत चरितं तव नारदोपी भाषा समग्रम सतत्कृतचार रम्यं शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् भृंगावली च मकरंदर सानुविद्ध शंकार गीत निनदैः सह सेवनाय निर्यात्युपांत सरसी कमलोदरेभ्यः शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् योषागणेन वरदत्नि विमध्यमाने घोषालयेषु दधिमन्थन तीव्रघोषाः रोषात्कलिं विदधते ककुभश्च कुम्भाः शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् पद्मेशमित्रशतपत्रगताळिवर्गाः हर्तुं श्रियं कुवलयस्य निजाङ्गलक्ष्म्याः भेरीनिनादमिव बिभ्रति तीव्रनादम् शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् श्रीमन्नभीष्टवरदाखिल लोकबन्धो श्री श्रीनिवास जगदेकदयैक सिन्धो श्रीदेवता गृहभुजान्तर दिव्यमूर्ते श्री वेंकटाचलपते तव सुप्रभातम् श्रीमन्नभीष्टवरदाखिल लोकबन्धो श्री श्रीनिवास जगदेकदयैक सिन्धो श्रीदेवता गृहभुजान्तर दिव्यमूर्ते श्री वेंकटाचलपते तव सुप्रभातम् श्री स्वामी पुष्करणिकाप्लव निर्मलांगाः श्रेयोर्दिनोहर विरिञ्चि सनन्दनाद्याः द्वारे वसन्ति वरवेत्र हतोत्तमांगाः श्री वेंकटाचलपते तव सुप्रभातम् श्री शेषशैल गरुडाचल वेंकटाद्रि नारायणाद्रि वृषभाद्रि वृषाद्रि मुख्याम् आख्यां त्वदीय वसते रविशं वदन्ति श्री वेंकटाचलपते तव सुप्रभातम् ಸೇವಾ ಪರಾಶಿವ ಸುರೇಶ ಕೃಶಾನು ಧರ್ಮ ರಕ್ಷೋಂಭುನಾಥ ಪವಮಾನ ಧನಾಧಿನಾಥ ಬದ್ಧಾಂಜಲಿ ಪ್ರವಿಲ ಸನ್ನಿಜ ಶೇಷ ದೇಶಾ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತೆ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಧಾಟೀಶು ತೇ ವಿಹಗರಾಜ ಮೃಗಾಧಿರಾಜ ನಾಗಾಧಿರಾಜ ಗಜರಾಜ ಹಯಾಧಿರಾಜ ಸ್ವಸ್ವಾಧಿಕಾರ ಮಹಿಮಾಧಿಕಮರ್ದಯಂತೆ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತೆ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಸೂರ್ಯೇಂದು ಭೌಮ ಬುಧ ವಾಕ್ಪತಿ ಕಾವ್ಯ ಶೌರಿ ಸ್ವರ್ಭಾನು ಕೇತು ದಿವಿಷತ್ ಪರಿಷತ್ ಪ್ರಧಾನಾಃ ದಾಸ ದಾಸ ಚರಮಾವಧಿ ದಾಸ ದಾಸಾಃ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತೆ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ತ್ವತ್ಪಾದ ಧೂಳಿ ಭರಿತ ಸ್ಫುರಿತೋತ್ತಮಾಂಗಾಃ ಸ್ವರ್ಗಾಪವರ್ಗ ನಿರಪೇಕ್ಷ ನಿಜಾಂತರಂಗಾಃ ಕಲ್ಪಾಗಮಾಕಲ ನಯಾಕುಲತಾಂ ಲಭಂತೆ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತೆ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ತ್ವದ್ಗೋಪುರಾಗ್ರ ಶಿಖರಾಣಿ ನಿರೀಕ್ಷಮಾಣಾಃ ಸ್ವರ್ಗಾಪವರ್ಗ ಪದವೀಂ ಪರಮಾಶ್ರಯಂತಃ ಮರ್ತ್ಯಾ ಮನುಷ್ಯ ಭುವನೇ ಮತಿಮಾಶ್ರಯಂತೆ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತೆ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಶ್ರೀ ಭೂಮಿನಾಯಕ ದಯಾದಿ ಗುಣಾಮೃತಾಬ್ಧೇ ದೇವಾದಿದೇವ ಜಗದೇಕ ಶರಣ್ಯ ಮೂರ್ತೆ ಶ್ರೀಮನ್ನನಂತ ಗರುಡಾದಿ ವಿರಚಿತಾಂಗ್ರೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತೆ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಶ್ರೀ ಪದ್ಮನಾಭ ಪುರುಷೋತ್ತಮ ವಾಸುದೇವ ವೈಕುಂಠ ಮಾಧವ ಜನಾರ್ದನ ಚಕ್ರಪಾಣಿ ಶ್ರೀವತ್ಸ ಚಿನ್ನ ಶರಣಾಗತ ಪಾರಿಜಾತ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತೆ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಕಂದರ್ಪ ದರ್ಪಹರ ಸುಂದರ ದಿವ್ಯ ಮೂರ್ತೆ ಕಾಂತಾಕುಚಾಂಬುರುಹ ಕುಟ್ಮಲ ಲೋಲ ದೃಷ್ಟೆ ಕಲ್ಯಾಣ ನಿರ್ಮಲ ಗುಣಾಕರ ದಿವ್ಯ ಕೀರ್ತೆ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತೆ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಮೀನಾಕೃತೆ ಕಮಠ ಕೋಲ ನೃಸಿಂಹವರ್ಣಿನ್ ಸ್ವಾಮಿನ್ ಪರಶ್ವತ ತಪೋಧನ ರಾಮಚಂದ್ರ ಶೇಷಾಂಶ ರಾಮಯದು ನಂದನ ಕಲ್ಕಿರೂಪ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತೆ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಏಲಾಲವಂಗಘನಸಾರ ಸುಗಂಧಿ ತೀರ್ಥಂ ದಿವ್ಯಂ ವಿಯಸ್ಸರಿತು ಹೇಮ ಘಟೇಶು ಪೂರ್ಣಂ ದೃದೃತ್ವಾದ್ಯ ವೈದಿಕ ಶಿಖಾಮಣಯಃ ಪ್ರಹೃಷ್ಟಾಃ ತಿಷ್ಠಂತಿ ವೆಂಕಟಪತೆ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಭಾಸ್ವಾನುದೇತಿ ವಿಕಚಾಮಿ ಸರೋರುಹಾಣಿ ಸಂಪೂರಯಂತಿ ನಿನದೈಕ ಕುಭೋ ವಿಹಂಗಾಃ ಶ್ರೀ ವೈಷ್ಣವಾ ಸತತಮರ್ಜಿತ ಮಂಗಳಾಸ್ತೆ ದಾಮಾಶ್ರಯಂತಿ ತವ ವೆಂಕಟ ಸುಪ್ರಭಾತಂ ಬ್ರಹ್ಮಾದಯಸುರವರಾಸ ಮಹರ್ಷಯಸ್ತೆ ಸಂತಸ್ಸನಂದನ ಮುಖಾಸ್ತವ ಯೋಗಿ ವರ್ಯಾಃ ಧಾಮಾಂತಿಕೆ ತವ ಹಿ ಮಂಗಳ ವಸ್ತು ಹಸ್ತಾಃ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತೆ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಿವಾಸ ನಿರವತ್ಯ ಗುಣೈಕ ಸಿಂಧೋ ಸಂಸಾರ ಸಾಗರ ಸಮುತ್ತರಣೈಕ ಸೇತೋ ವೇದಾಂತ ವೇದ್ಯ ನಿಜ ವೈಭವ ಭಕ್ತ ಭೋಗ್ಯ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಪತೆ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಿವಾಸ ನಿರವತ್ಯ ಗುಣೈಕ ಸಿಂಧೋ ಸಂಸಾರ ಸಾಗರ ಸಮುತ್ತರಣೈಕ ಸೇತೋ ವೇದಾಂತ ವೇದ್ಯ ನಿಜ ವೈಭವ ಭಕ್ತ ಭೋಗ್ಯ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲ ಚಲಪತೆ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಇತ್ತಂ ವೃಷಾಚಲಪತೇರಿಹ ಸುಪ್ರಭಾತಂ ಹೇ ಮಾನವಾ ಪ್ರತಿದಿನಂ ಪಠಿತುಂ ಪ್ರವೃತ್ತಾಃ ತೇಷಾಂ ಪ್ರಭಾತ ಸಮಯೇ ಸ್ಮೃತಿರಂಗಭಾಜಾಂ ಪ್ರಜ್ಞಾಂ ಪರಾರ್ಥ ಸುಲಭಾಂ ಪರಮಾಂ ಪ್ರಸೂತೆ ಇತ್ತಂ ವೃಷಾಚಲಪತೇರಿಹ ಸುಪ್ರಭಾತಂ ಹೇ ಮಾನವಾ ಪ್ರತಿದಿನಂ ಪಠಿತುಂ ಪ್ರವೃತ್ತಾಃ ತೇಷಾಂ ಪ್ರಭಾತ ಸಮಯೇ ಸ್ಮೃತಿರಂಗಭಾಜಾಂ ಪ್ರಜ್ಞಾಂ ಪರಾರ್ಥ ಸುಲಭಾಂ ಪರಮಾಂ ಪ್ರಸೂತೆ ಕಮಲಾಕುಚ ಚೂಚುಕ ಕುಂಕುಮತೋ ನಿಯತಾರುಣಿತಾತುಲ ನೀಲತನೋ ಕಮಲಾಯತಲೋಚನ ಲೋಕಪತೆ ವಿಜಯೀ ಭವ ವೆಂಕಟ ಶೈಲಪತೆ ಕಮಲಾಕುಚ ಚೂಚುಕ ಕುಂಕುಮತೋ ನಿಯತಾರುಣಿತಾತುಲ ನೀಲತನೋ ಕಮಲಾಯತಲೋಚನ ಲೋಕಪತೆ ವಿಜಯೀ ಭವ ವೆಂಕಟ ಶೈಲಪತೆ स चतुर्मुख षण्मुख पञ्चमुख प्रमुखाखिल दैवत मौलिमणे शरणागत वत्सल सारनिधे परिपालय मां वृषशैलपते अतिवेलतया तव दुर्विषहैरनुवेलकृतैरपराधशतैः भरितं त्वरितं वृषशैलपते परया कृपया परिपाहि हरे अधिवेङ्कटशैलमुदारमते जनताभिमतादिकदानरतात् परदेवतया गदितानि गमै कमलादयितान्न परङ्कलये कलवेणुरवावशगोपवधूशतकोटिवृतात्स्मरकोटिसमात् प्रतिपल्लविकाभिमतात् सुखधात् वसुदेवसुतान्न परं कलये अभिरामगुणाकरदाशरते जगदेकधनुर्धरधीरमते रघुनायक राम रमेश विभो वरदो भवदेव दया जलधे अवनीतनया कमनीयकरं रजनीकरचारुमुखाम्बुरुहं रजनीचरराजतमोमिहिरं महनीयमहं रघुराममये सुमुखं सुहृदं सुलभं सुखदं स्वनुजं च सुखाय ममोघशरम् अपहाय रघुद्वयमन्यमहं न कथञ्चन कञ्चन जातु भजे विना वेङ्कटेशं न नाथो न नाथ सदा वेङ्कटेशं स्मरामि स्मरामि हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ विना वेङ्कटेशं न नाथो न नाथ सदा वेङ्कटेशं स्मरामि स्मरामि हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ अहं दूरदस्ते पदाम्भोजयुग्मं प्रणामेच्छयागत्य सेवां करोमि सकृत्सेवया नित्यसेवाफलं त्वं प्रयच्छ प्रयच्छ प्रभो वेङ्कटेश अज्ञानिना मया दोषान् शेषान् विहितान् हरे क्षमस्वत्वं शेषशैलशिखामणे अज्ञानिना मया दोषान् शेषान् विहितान् हरे क्षमस्वत्वं शेषशैलशिखामणे ईशानां जगतोऽस्य वेङ्कटपतेर्विष्णोः परां प्रेयसीं त्वद्वक्षस्थलनित्यवासरसिकां तत्क्षान्तिसंवर्धिनीं पद्मालङ्कृतपाणिपल्लवयुगां पद्मासनस्थां श्रियं वात्सल्यादिगुणोज्ज्वलां भगवतीं वन्दे जगन्मातरम् ईशानां जगतोऽस्य वेङ्कटपतेर्विष्णोः परां प्रेयसीं त्वद्वक्षस्थलनित्यवासरसिकां तत्क्षान्तिसंवर्धिनीं पद्मालङ्कृतपाणिपल्लवयुगां पद्मासनस्थां श्रियं वात्सल्यादिगुणोज्ज्वलां भगवतीं वन्दे जगन्मातरम् श्रीमन्कृपाजलनिधे कृत सर्वलोक सर्वज्ञशक्तन तवस्सल सर्वशेषिन् स्वामिन् सुशील सुलभाश्रित पारिजात श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये श्रीमन्कृपाजलनिधे कृत सर्वलोक सर्वज्ञशक्तन तवस्सल सर्वशेषिन् स्वामिन् सुशील सुलभाश्रित पारिजात श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये आनूपुरार्जित सुजात सुगन्धि पुष्प सौरभ्य सौरभकरौ समसन्निवेशौ सौम्यौ सदानुभवनेऽपि नवानुभाव्यौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये सद्यो विकासि समुदित्वरसान्द्र राग सौरभ्य निर्भर सरोरुह साम्यवार्ताम् सम्यक्षुसाहसपदेश विलेखयन्तौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये रेखा मया ध्वज सुधा कलशात पत्र वज्रांकुशांबुरुह कल्पक शंख चक्रैः भव्यैरलंकृत तलौ परतत्व चिह्नैः श्री वेंकटेश चरणौ शरणं प्रपद्ये। ताम्रोदरत्युति पराजित पद्मरागौ बाह्यैर्महोभिरभिभूत महेन्द्र नीलौ उद्यन्नखांशु बिरुदस्त शशांक भासौ श्री वेंकटेश चरणौ शरणं प्रपद्ये। सप्रेम भीति कमलाकर पल्लवाभ्याम संवाहने सपदि क्लमादानौ कान्तानवाङ्मनसगोचर सौ कुमार्यौ श्री वेंकटेश चरणौ शरणं प्रपद्ये। लक्ष्मी मही तदनुरूप निजानुभावनीकादि दिव्य महिषीकर पल्लवानां आरुण्य संक्रमणतः किल सांद्र रागौ श्री वेंकटेश चरणौ शरणं प्रपद्ये। नित्यानमद्विधि शिवादि किरीट कोटि प्रत्युप्त दीप्त नवरत्न महाप्ररोहैः नीराजनाविधि मुदार मुपादधानौ श्री वेंकटेश चरणौ शरणं प्रपद्ये। विष्णोपदे परमैत्युदित प्रशंसौ यौमत्व उस्सैति भोग्यतयाप्युपातौ भूयस्तथेति तव पाणितल प्रदिष्टौ श्री वेंकटेश चरणौ शरणं प्रपद्ये। पार्थाय तत्सदृशसारदिना त्वयैव यौ दर्शितौ स्वचरणौ शरणं व्रजेति भूयोऽपि मह्यमिहतौ करदर्शितौ ते श्री वेंकटेश चरणौ शरणं प्रपद्ये। मन्मूर्ति कालिय फने विकटाटवीषु श्री वेंकटाद्रिशिखरे शिरसि श्रुतीनां चित्तेऽप्यनन्य मनसां सममाहितौ ते श्री वेंकटेश चरणौ शरणं प्रपद्ये। अम्लान हृष्यदवनीतलकीर्ण पुष्पौ श्री वेंकटाद्रिशिखराभरणाय मानौ आनन्दिताखिल मनोनयनौ तवैतौ श्री वेंकटेश चरणौ शरणं प्रपद्ये। प्रायः प्रपन्न जनता प्रथमावगाह्यौ मातुस्तनाविव शिशोरमृतायमाणौ प्राप्तौ परस्पर तुलामतुलान्तरौ ते श्री वेंकटेश चरणौ शरणं प्रपद्ये। सत्वोत्तरै सतत सेव्य पदाम्बुजेन संसार तारक दयार्द्र दृगञ्चलेन सौम्योपयन्तृ मुनिना मम दर्शितौ ते श्री वेंकटेश चरणौ शरणं प्रपद्ये। सत्वोत्तरै सतत सेव्य पदाम्बुजेन संसार तारक दयार्द्र दृगञ्चलेन सौम्योपयन्तृ मुनिना मम दर्शितौ ते श्री वेंकटेश चरणौ शरणं प्रपद्ये। श्रीशश्रिया घटिकया त्वदुपाय भावे प्राप्ये त्वयि स्वयमुपेय दया स्फुरन्त्या नित्याश्रिताय निरवध्य गुणाय तुभ्यं स्यां किंकरो वृषगिरीश न जातु मह्यम्। श्रीशश्रिया घटिकया त्वदुपाय भावे प्राप्ये त्वयि स्वयमुपेय दया स्फुरन्त्या नित्याश्रिताय निरवध्य गुणाय तुभ्यं स्यां किंकरो वृषगिरीश न जातु मह्यम्। श्रियः कान्ताय कल्याण निधये निधयेतिनां श्री वेंकट निवासाय श्रीनिवासाय मंगलम्। श्रियः कान्ताय कल्याण निधये निधयेतिनां श्री वेंकट निवासाय श्रीनिवासाय मंगलम्। लक्ष्मी सविभ्रमालोक सुभ्रू विभ्रम चक्षुषे चक्षुषे सर्वलोकानां वेंकटेशाय मंगलम्। श्री वेंकटाद्रि श्रृंगाग्र मंगलाभरणांग्रये मंगलानां निवासाय श्रीनिवासाय मंगलम्। सर्वावयव सौंदर्य संपदा सर्वचेतसा सदा सम्मोहनायास्तु वेंकटेशाय मंगलम्। नित्याय निरवध्याय सत्यानंद चिदात्मने सर्वांतरात्मने श्रीमद्वेंकटेशाय मंगलम्। स्वतः सर्वविदे सर्वशक्तये सर्वशेषिणे सुलभाय सुशीलाय वेङ्कटेशाय मङ्गलम् परस्मै ब्रह्मणे पूर्णकामाय परमात्मने प्रयुञ्जे परतत्त्वाय वेङ्कटेशाय मङ्गलम् आकालतत्त्वमश्रान्तमात्मनामनुपश्यताम् अतृप्तमृतरूपाय वेङ्कटेशाय मङ्गलम् प्रायस्वचरणौ पुंसां शरण्यत्वेन पाणिना कृपया दिशते श्रीमद्वेङ्कटेशाय मङ्गलम् दयामृततरङ्गिण्यास्तरङ्गैरिव शीतलैः अपाङ्गै सिञ्चते विश्वं वेङ्कटेशाय मङ्गलम् स्रग्भूषाम्बरहेतीनां सुषमावहमूर्तये सर्वार्तिशमनायास्तु वेङ्कटेशाय मङ्गलम् श्रीवैकुण्ठविरक्ताय स्वामि पुष्करणीतटे रमया रममाणाय वेङ्कटेशाय मङ्गलम् श्रीवैकुण्ठविरक्ताय स्वामि पुष्करणीतटे रमया रममाणाय वेङ्कटेशाय मङ्गलम् श्रीमत्सुन्दरजामातृमुनिमानसवासिने सर्वलोकनिवासाय श्रीनिवासाय मङ्गलम् मङ्गलाशासनपरैर्मदाचार्यपुरोगमैः सर्वैश्च पूर्वैराचार्यैः सत्कृतायास्तु मङ्गलम्।